प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु आशा है यू की इत कार्यक्रम ते मुकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम नावड प्यारो भाईडीत इत कार्यक्रम तोन केंजन वालर सबई भावडू ननी से लखनू प्रभु यीशु न पवित्र नी समर्थ नाम ते बिकुन सब तोन नव सेवा प्रिय दोस्ता लुड़ीत सच्चो सर्री कार्यक्रम ते मिया सप्ता उन दिबार फिर स्वागत है। अन्य मठ आशा क्या तोड़म के इमठ सब भई प्रभु यीशु न दया ते चौको भलो हयुट हुए ओंडे अन्ना भी प्रभु यीशु न दयातल अच्छा भलो हयन ओंडे माकुन विश्वास है कित कार्यक्रम तुन के नजरिया ते मिकुन सब तुन प्रभु यीशु न आशीष पुटसे रहे माता हुए अनित कार्यक्रम तुन के जन बात ते मियो मन ते बांगे भी विचार वायता हुए या फिर मीवा बांगे भी प्रार्थना निवेदन हुए ते इमण माकुन अपनो चिट्ठी ते जरूर वैक्य अमट मिलाई प्रभु यीशु से बिनती को प्रभु मीवा सब दुख तकलीफ ओंडे परेशानी तुन हटे क्या नूल ओंडे अमट मीवांग चिट्ठी ना आशा की को प्यारो भाईडिट अमट मीवा सेवा तलाई हमेशा तैयार रहो तो वड़ट भाईडिट यानी से लखनीत अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू क्या न मुन्ने प्रभु यीशु से प्रार्थना की को पवित्र है पवित्र है इत पूर्व दुनिया तोन बने क्यान वाले परमेश्वर दाउनी अमर सब उन्द बार फिर यीशु मसीह नाम ते सच्चो मंतल निकरो वाई तोड़म और डे अमट निकुन मंतल धन्यवाद से आतोलम की इमामा कुन अबे लुगुस अच्छा भलो इरतोनी अनि वाइन वाले सब दुख तकलीफ और ने मुसीबत तल पिसुची इरतोनी इदमांदी तलाई भी अमर निकुन जीवा तल खूब धन्यवाद स्यातोलम ये प्रभु ने इम्मा महान है ये इम्मा अपनो सेव करुन बप्पुड़ हल छोड़े के भी ये मावल परमेश्वर दावनी इम्मा माकुन खूब आशीष है बरकत स्यातोनी अहुने इम्मा सब तोन बरकत सिम प्रभु जी इत समय ते पवित्र आत्मा ता जरिया तल माकुन शक्ति सिम की अमटमावा नेटाइत बाइबल अध्ययन तुन किसी रहे माइको इद्द मावा नी से बिनती अनी अरदासान प्रभु जी ओंड माकुन आज सिम की अमरनीवा पवित्र वचन तुन ग्रहण की सके माइको इहुन माकुन समस्त सिम की अमरनीवा सेवा तुन पड़ा मेहनत अनी अच्छा तल किसी सके माइको धन्यवाद प्रभु नी इम्मा मावा बिनती तुन किंस थी धन्यवाद तसंग ने इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तरह की तुना आमीन इहुने आई प्यारो भाईडीट निशेलक नीट नैंड अमट अपनो कार्यक्रम ते नयो नियम ता चला लोड़ा काम ना किताब तल दस पाठ ना उन दिखाक नल अध्ययन किसी रहे माइको ते वलट दोस्त लोड़ीट इमट अपनो सब काम धंधो तुन घड़ी में छोड़े किसी प्रभु यीशु ना सच्चो वचन तुन केन जान लाई आराम तल उच्छियंट उंडे अपनो जीवन ते प्रभु यीशु ना आशीष तुन ये नट प्रभु जी मीवा सब काम धंधो ते भी खूब बरकत सेविल प्रिय दोस्त लोड़ी इमट वचन नु पड़ा ध्यान तल केन जाट ओंडे प्रभु ना यू सच्चो वचन पर रो विचार किम प्रभु मीवा जीवाते आनंद खुशी ओंडे मन ते पुरु शांति स्यानुल प्यारो भाईडिट प्रभु जी माकु नेण अच्छा समय सी तो लई की अमट भी वो ना सच्चो वचन तुन केंची वो न अपनो जीवाते जगह सीखो विश्वास तबे ना करम अधूरवान करम की कुमते इद्द न कायमा कुन प्रभु जी सियानु प्रे किंजन वाले दोस्ता लोड़ी नैन मट चेला लोड़ा काम अद्य न दस पाठ तुन शुरू किस रहे मातुलम इत पाठ तंग खास मांदी आंदू रोम देश तोल सुबेदार ಕುನ್ನಲುಸ್ ನ ಜೀವ ತುನ್ಮಲುತ್ತಾನ. ಕುನ್ನಲುಸ್ ಏಪತ್ನೋಲ್ ಪಾಡಿತೋಲ್ ಆಂದೋಲ್ ಬಹುನ್ ಇಥೋಪಿಯನ್ ಖೋಜಾಲ್ ಹಾಮ್ತೋಲ್ ಪಾಡಿತ್ ವಾಲೆ ಆಂದೋಲ್ ಉಂಡಶಾವುಲ್ ಯಾನಿಕಿ ತರ್ಸೂಸ್ ಮುಲುಕ್ತೆ ಮಂದಾನ್ ವಾಲೆ ಸಾವುಲ್ ರೋಮ್ ನಾಟೆ ಪಾಡಿತೋಲ್ ಆಂದೋಲ್ ಯಡ್ ಮೂಂಟೆ ಮಾನವಲೋಡ್ ಸಾರೋ ಮಾನವನೋಡ್ ಜಾತಿ ತೋಡ್ ಮುಖ್ಯಲೋಡ್ ಕಾಂದೋಳ್ ಅಂಡೆ ಇವನ್ ವೆಹತತ ಆಂದ್ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸಾರೋ ಮಾನವನ ಜಾತಿ ತಲ್ ಪ್ರೇಮ್ ಕಿತುಲ್ ಒಂಡೆ ಅಪ್ನ ಮರ್ರಿನ್ ಬಲಿದಾನ್ ಆಯನ್ ಲೈ ಸಿಸಿ ಸೀತುಲ್ ಆಪಿ ಬೋಲಬಿ ಓನ್ ಪರ ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾನುಲ್ ವೋಲ್ ನಾಸೆಲೆ ಅನಲ್ ಬಲ್ಕಿ ಓನ್ ಹಮೇಶ ತ ಜೀವನ್ ಪುಟ್ಟಲ್ ಖೋಜಾಲ್ ಹಾಮ್ನ ಪಾಡಿತೋಲ್ ಸೌಲ್ ಸೇಮ್ನೋಲ್ ಪಾಡಿತೋಲ್ ಅಂಡೆ ಕುನ್ನಲುಸ್ ಏಪತ್ನೋಲ್ ಪಾಡಿತೋಲ್ ಯಡ್ ಸಪ್ತ ಜೀವ ಬದಲೆ ಮಾಯನ ಇದ್ಮಾಂದಿ ತುನ್ ಸಚ್ಚೋ ಪರಮಾನ್ ಕ್ಯಾತಾಯಿ ದಸ್ ಪಾಟ್ ಸಮನ್ ಪತ್ರಸ್ತ ಸೇವತುನ್ ಚಾಲು ರೀತಾಯಿ ಪರ್ ಮುನ ತಾಕ್ಸಿಕುನ್ ಪತ್ರಸ್ ಇತ್ ಕಿಸ್ಸಾತಾಲ್ ಹಟೆಮಾಸಿ ದಾನುಲ್ ಒಂಡೆ ಓನ ಜಗತ್ ಪರ್ವ ಮಠ್ ಸೌಲ್ ತ ಸೇವತ ಬರೆತೆ ಅದನ್ಗಿಕೋ ಈಗ ಸೌಲ್ ತುನ್ ಪ್ರಭು ಜಿದ್ದೂಸ್ರೋ ಜಾತ್ರ ಲೈ ಅಪ್ನೋ ಚೇಲಾಲ್ ಬನಕಿಯನ್ ಲೈ ಆಸ್ತೋಲ್ ಪರ ಈಗ ಪತ್ರಸವನ್ ಲೈ ದೂಸ್ರೋ ಜಾತಿರ್ ಲೈ ಸರ್ರಿ ಖೋಲೆ ಕ್ಯಾತೋಲ್ ಒಂಡೆ ಸರ್ರಿ ಓಡ್ ಉಂದಿ ರೋಮ್ ಫೋಸ್ತಲ್ ಸುಬೆದಾರ್ ಕುನ್ನೆಲುಸ್ ನರೋತೆ ಸೋಳಿತಾನ ಜರಿಯತೆ ಖೋಲೆ ಕ್ಯಾತೋಳ್ ಪತ್ರಸ್ ಕುನ್ನೆಲುಸ್ ಅನಿ ಓನ ಪರಿವಾರ್ತುನ್ ಮಸಿ ಈಸುನ ಜರಿಯತೆ ಛುಟ್ಕಾರ ತಸರ್ರಿ ಖೋಲೆ ಕಿಸಿ ಸೀತುಲ್ ಇತ್ ಪಾಡ್ತೆ ಅಮರ್ ದೂಸ್ರೋ ಜಾತಿರ್ ಪರೋ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಅನುಗ್ರಹ ಬಾರೇತೆ ಅಧ್ಯಯನ್ ಕಿಕೋಮ್ ಇತ್ ಪಾಡ್ ತ ಶುರುವಾತ್ ಕುನ್ನೆಲುಸ್ ಪಡೋಡುಲ್ ಮಾನವನ ದರ್ಶನ್ ತಲ್ ಆಯ್ತಾಯಿ ಭೈಡಿಟ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೆ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮತ್ತಾಯಿ ಕೆಸರಿಯ ಸೆಹರ್ ತೆ ಕುನ್ನೆಲುಸ್ ಪಡೋಡೋಲ್ ಇತಾಲಿಯ ನಿಡ ಪಲ್ಟನ್ ತೋಲ್ ಸುಬೆದಾರ್ ಮತ್ತೋಲ್ ಪುರೋ ರೋತ್ ಸಂಗ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಭಕ್ತಿ ಕಿಂದುಲ್ ಖೂಬ್ ದಾನ್ ಸಿಂದುಲ್ ಅನಿ ದಿನ್ ರಾತ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಲ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕಿಸೋಡೆ ಮಂದುಲ್ ದಿನ್ ತ ತೀಸರು ಪೆಹರ್ ಬೋಲ್ ಸಪ್ನಾತೆ ಸಫಾ ಹುಡ್ತುಲ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ದೂತ್ ಕರುಂ ವಾಸಿ ಇನಾ ತೋಲ್ ಏಕ್ ಕುನ್ನೆಲುಸ್ನಿ ಓಲ್ ಖೂಬ್ ವರಿಸಿ ದೂತ್ ನ ಖಾಕ್ ಧ್ಯಾನ್ ಸೆಸಿ ಹುಡ್ತುಲ್ ಅನಿತ್ತುಲ್ ಯೇ ಪ್ರಭುನಿ ಬಳಂಗಾನ್ ದೂತಿತ್ತುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೇಸ್ತೋಲ್ ಅನ್ನ ನೀವ ಭಲಾಯ್ ತಂಗ್ ಕಾಂಪನು ಹುಡ್ತೋಲ್ ಅನ್ನ ನೀವ ಯಾತ್ ಕಿಸಿ ಎತ್ತೋಲ್ ಇಂಗ ಯಾಫಾತೆ ರೋಚಿ ಸಮೋನ್ ಪತ್ರಸ್ತೋಲ್ ಈಗ ತಳ ಓಲ್ ಸಮುದ್ರ ತ ಕಿನಾರ್ತೆ ಸಮೋನ್ ತೋಲ್ ವಾಲೆ ನರೋತೆ ವರ್ತಲಾಂದುಲ್ ಸ್ವರ್ಗದೂತ್ ಅಲಗಾಸಿ ಹತ್ತುಲ್ ಅನಿ ಸುಬೇದಾರ್ ರಣ್ ನೌಕರ್ನು ಅನಿ ತನ್ ಓಡ್ ಸಂಗ್ ವಾಲಡಲ್ ಓಡುಲ್ ಭಕ್ತ್ ಸಿಪಾಹಿನ್ ಕೈತುಲ್ ಬೋಲ್ ಬೋಳುನ್ ಪೂರೋ ಮಾಂದಿ ಬತಕಿಸಿ ಯಫಾ ಮುಲುಕ್ತೆ ರೋತ್ತುಲ್ ಪ್ರಿ ಕೆಂಜನ್ ವಾಲಡ್ ದೋಸ್ತಾಲುಡಿತ್ ಮೇಕುನ್ ಖ್ಯಾಲ್ ಹೋಯ್ ಕಿ ಸೌಲ್ ಅಬೆಲುಗುಸ್ ಕೆಸರಿಯ ಮುಲುಕ್ತೆ ಅಯ್ಯುಲ್ ಬಹುನ ಮಠ್ ಚೇಲಲೋಡ ಕಾಮ್ಕನ ನೋ ಪಾಡ್ತ ತೀಸ್ ವಚನ್ತೆ ಪಳೆಮಾಸಿ ರೇಮಾಸಿ ತೋಡಂ ನೀ ಅಜೀವ್ ನಾಟೆನ ಅನಿ ರುಕ್ಕೆ ಮಾಯನ ಜಗಪುರ ಅನೋ ನಾಟೆ ಯಫಾ ಮುಲುಕ್ತ ಹಿಸ್ಸಾ ಆಂದ್ ಯದಿ ಮಠ್ ಮುಂಬದ ಸಮುದ್ರ ತ ದಿನುಕ್ತು ಕಿನಾರ್ ತಲ್ ಆಸಿಕೊನ್ ಉತ್ತರ ದಿಶಾ ತ ಖಾಕ್ ದಾಕಿಟ್ ತ ಯಫಾ ಮುಲುಕ್ ತಲ್ ಮುನ್ನೆಡನ್ನಾರ್ ಕೆಸರಿಯಾ ಪುಟ್ಟಲ್ ಇದ್ರೋ ಮೀ ಲೋಕುಳ ನಾರಂದ್ ಮೀಕುನ್ ಖ್ಯಾಲೋಯ್ ಕೆಸರಿಯಾ ಮುಲುಕ್ ರೋಮಿ ನ್ಯಾಯ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪ್ಲಾತುಸ್ನ ಖಾಸ್ ಜಗ ಮಂಜಿತ ಇದ್ದೇ ನಾಟ್ಯನ ರೂಪ ಕುನ್ನೆಲುಸ್ ಭಿ ಮಂದುಲ್ ಕುನ್ನೆಲುಸ್ನ ಅಧಿಕಾರ್ತೆ ಉಂದಿನೂರ್ ರೋಮಿ ಸಿಪಾಯಿ ಮತ್ತೋಳ್ ದುಸುರು ಮಂದಿ ಎಲ್ ಮಾನ್ವನ್ ಇಪಿ ಅಮ್ಮ ಠೋಡಿ ತೊಳಂ ಕಿ ಎಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ಭಕ್ತಾಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಒಂಡೆ ಪ್ರಭುನ್ ವರಿಸಿ ತಾಕ್ದುಲ್ ಓಲ್ ದಾನ್ ಭಿ ಖೂಬ್ ಸಿಂದುಲ್ ಪರ್ ಏನ್ ಕರುಂ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ರಾಸ್ ತಬಾಂಗೆ ಆಶಾಲ್ ಮತ್ತ नेण माना डुमते भी इतो लैसोड़ लुगोड़ युड़ यड़ धर्म ता काम क्या तोड़ मंडे परमेश्वर ता भय माने क्या तोड़ पर वोड़ करू भविष्य तबांगे आसाह ले प्रे केंजन वालर भड़ित परमट उड़ी तोड़म की परमेश्वर दाऊ मावा व्यवहार पर रो नजर इरी तोड़ नड ई तोड़ लय तोड़ कुन्नलुस हयोड़ यदि मानवल परमेश्वर तोल विरोधी हिलते उल परमेश्वर ता संग ने आंदोल प्रभु यीशु बते की तुल की यदि इमट पिड़कता के मनाकृटते आदमी कुन जरूर पुट्टल कुन्नलुस ई तले मानवाल मत तोल वोल परमेश्वर तोल प्रेमी अनि पिड़कन वाले मत तोल येल विश्वासी अल मत तोल पर येल परमेश्वर तुन अपनो जीवन ते पहलो जगह सिसी मत तोल परमेश्वर वो न व्यवहार ता इज्जत की तोल आम ठुड़ी तोलम की येल सुबेदार जानो मानो मानवाल मत तोल येल असर वाले भी मत तोल इद्दन संग ने ही वो न अपनो परिवार परो भी वो न उन्दी अचंबो असर मत्ता वोल भलो मानवाल मत्तोल वोल वोडुल ईतोल मानवाल लेका आंदोल बोल अपनो जीवन तुन वेचिते काटे क्या तोड़ियो इत अत वेचियान हर एक मानवाना जीवन तयाने की जीवाते पुट्टी ताई इत दे वेचित लाई चेलाल यहुनल अपनो खुशियाली ता खबर ता पहलो पाटता नौ वचन ते वहतोलियो अत सच वेरची बहुन हरेक मानवान वेरची स्याता है दुनिया ते वाइन वाले मंजीता भड़ित यल सुबेदार ना मुलाकात प्रभुन से बपोड़े हेले आयो ना ही बोल बपोड़े प्रभु ना हजरीते वातुल पर बोल अद्वेरचिता अनुसार जीवन काटे किसी रहे मासितुल जित्तो वना रोपा मत्ता द्वेरची हरेक मानवन रोपा पुट्टी थाई पर ज्यादातर लोगोड़ इद्वेर्चिता अनुसार जीवन काटे हल केवल वोड़ फालतू मादिंग ने खोई मासी मदा तोड़ाई वोड़ परमेश्वर ता सच्चाई तुन अधर्म ताल दबे किसी रीतोड़ चेलल पौलू सिद्ध मानिता पारते इदरंग ने वह तोल हयुल बोड़ बोड़ अधर्म ताल सच्चाई तुन मिडुची सियातोड़ वोड़ बुराई अनि अधर्म थिन्नल स्वर्ग तल परमेश्वर ता गुस्सा उजागरान बाड़ी की परमेश्वर ता सब गुण वोड़ सपा दिसी तंग परमेश्वर वोड़ सब दिसुची सीतोल अनि वो नंग बड़ंग बड़ंग गुण स्वरूप दिसोंगले याने वो न सदा मंदन वाले शक्ति अनि ऐश्वर यु वो न बने माता चीज ने दुनिया ता गड़े मायना वक्त तल दिसी तंग ते बद्दे भी बहाना ता जगह है ले परमेश्वर तुन पुंजी भी परमेश्वर तलायोग होना इज्जत है ले केवल अनि धन्यवाद भी है ले सेवल पर बेकार मानदिग ना विचार कीना कीना के वोड़ंग निर्बुद्धि मन सिकाटी आसियत्तु समझदार आयना दावा किसी मूर्ख आसियत्तु सदा मनन वाले परमेश्वर ता महिमा ता बदलोते सायन वाले आदमी पिटंग ना जानवर ना अनि गिस्ते मासी ताकन वाले कीड़ा कटुक ना सूरत ने मूर्ति नु बने किसी इरतु लैसोंग मेलंग इस सवाल पैदा आता है कि बोड़ खुशियाली ता खबर है लेकिन जोड़ वोड़ा बड़ंग आयल ने लैसोड़ लोग उड़ाईयोड़ बोड़ प्रभु ने ले पुन्नोड़ पर वोड़ा जीवन खूब सुंदर है भलो अनि धर्मी आंदोल प्यारो भाड़ेट परमेश्वर दाऊ इतोल मन वल्लाई उन मनता खराईता अनुसार खुशियाली ता खबर के जाना इंतजाम क्या नो इग्गा अमट हुड़कम की प्रभु जी कुनलुस तलाई बड़ांग इंतजाम क्या तोल करीबन 8 वर्षंग लुगुस मंडली ते सिर्फ यहूदी मसीह येड़े मंजी तोड़ इग्गा आद बंधन तुन अमट खत्म आता के हुड़सी रहमा तोड़म येड़ यहूदीड़ विश्वास येड़ अबे लुकुस भी अपनो सभा तरोते भक्ति ज्ञान लाई
હંદોડ અને યહૂદીડા રીતિ રિવાજ કનો માને કિંદો ઓંડ બહુન ખુશિયાલી તા ખબર સામરિયા મુલુકતે યાને કે નીચો જાત વાલે યહૂદીડા લડ્ડુમતે ખુશિયાલી તા ખબર આવતુ તે ઊચો જાત વાલે લોગોડુન યહૂદીડુન ઇદ માંદિતાલ પડા અચંબો આત પર વોડ ઈ પી પરમેશ્વર તા શક્તિ વાલે કઈ દોન ઉડતો પ્રિય કિંજન વાલે દોસ્તા લોડિટ ઓંડે ઇંગા ઇમટ હુડકીટ કી બદરંગ ને પરમેશ્વર દાઉ દૂસરો જાતે લાઈ ખુશિયાલી તા ખબર તા સરરી ખોલે કિસ રહે માતો લઈ દૂસરો જાતે લાઈ પરમેશ્વર ભક્તાલ પૌલુસ તુન અપનો ચેલા ઠેરે કી તો લઈ યેલ અપનો તે વળુલ અચંબો કામ કેન વાલે આંદુલ ભક્તાલ પૌલુસ યેલે તરતુસ મુલુકતે મંદન વાલે સાઉલ આંદુલ બોડ પ્રભુન પર વિશ્વાસ કિંદુળ વોડોડ યેલ બેરી મત્તોલ અની વોડુન યેલ ખૂબ સતે કિંદુલ ઓંડે જેલ ખાના તે વાટસી સિંદુલ પર ઇંગા વોન દૂસરો જાત્ર નડ્ડુમ ખુશિયાલી તા ખબર કેંચુ તાના હઈ પ્યારો ભાઈડેટ અની સેલક નેટ બોલે યહૂદી ન બોલે દૂસરો જાતિ નાલ રિશ્તા એરના વોળલાઈ અધર્મ તા કામ મંચિતા પર શાઉલ ફરીસી યહૂદીડ ઇંગા દૂસરો જાતિ નડ્ડુમતે પ્રભુના ખુશિયાલી તા ખબર કેંચુ તાનુલ પર ઇદ્દેના મુન્ને પરમેશ્વર વોન અરબ દેશ તા રેતા વાલે મુલુકતે પ્રભુના વચન તુન કરિતાન લાઈ રોચી સીતુલ ઇદ્દેન લાઈ મુફ્તતે સેવા ક્યાન વાલે પત્રસ વોળ લાઈ દૂસરો જાતિર લાઈ સરરી ખોલેક્સી રહેમાતો લઈ પત્રસ બી વડુલ જુલુમ ક્યાન વાલે યહૂદી મત્તો પર પવિત્ર આત્મા વોન આપનો ઇચ્છા તાલ કામતે ઇચ રહે માતો લઈ બોલ દૂસરો જાત વાલે કુન્ને લુસ્તા રોન ખુશિયાલી તા ખબર કેંચુ તાલે દાનુલ ઓંડે વોના અની વો નો રોન વાલેડા છુટકારા આયલ ઈસાપના હલ્લે પર દર્શન ઈ સમય તે દિન તાંગ મૂન બજે માતાંગ કુન્નેલુસ પ્રાર્થના કિસી રહે માતો લઈ ઇંગી યુ કામ કનાલ માવ છુટકારા હલ આજ સકે માનલ પરિત અત કામાન બવેન પરમેશ્વર ઉડીતુલ પ્રિય કેન્જન વાલેડ દુસ્તલ ઉડીટ દૂસરો દી અવોડ યાફત કરું અવસી હંદોડ અદે વક્ત પત્રસ અટારી તે પ્રાર્થના ક્યાલે તરકસી હત્તુલ દુપાડીતા વક્ત મત્તા અને વોન કરું વસ્તુ તિનાલે તૈયારી કિંદુળ તે વોલ બેસુદ આસી હત્તુલ વોની હું દિસ્ત કી બાદુળ ઉગડે માસી હત્તા અને ફળા ચાદા તલે કા નાલું કોનંગને લટકે માતા ધરતીત ખાક બળાંગે રગીતા ઇદ્દેન તે સબરંગ નંગ જાનવર પીટે બલતે તાકન વાલે કીડંગ કટકુલ અને પીટેંગ આંદુ વોલ ઇહુન લેંગ કેંસ્તુલ કે બોલે ઇંદાતો યે પત્રસની તેદા જોક્સી તિંજીએ ના પર પત્રસ જવાબ સીતુલ ઇવન હેલે પ્રભુની અસુ ચીજ બપોળે હલતી નોન દૂસરો કાવ વોલ અહું લેંગ કેંસ્તુલ કે પરમેશ્વર બદ્દુન સુત ઠેરે કીતોલ આ દેન અશુદ મિનિનમાં ઇહુન મૂન કાવાંગ આત અને ફિર ચાદર અગસ્તે મલસીયત પત્રસ મંતે શંકા કિંદુલ કીત દર્શન તપળંગ મતલબ આયલ તે કુનલુસ નોડ રોહતોળ આદમેળ સમોન તરોતા પૂછતાજ કિસી ડડિત પરો અવતોળ ઓળ આ વાજ કીતુળ કી ઈ ગબોલે સમોન પત્રસ વર્તાલ આંદુલ પત્રસ દર્શન તા વિચાર કિંદુલ તે ઇચોડે પવિત્ર આત્મા વોન ઇતુલ હુડકી મોન આદમી નિવા ખોજતે વાતોળ તે સી રક્ષિદા કી વોડ સંઘંદાલે મિનિવરીમાં અન્ન વોડુન રોહતો ના પત્રસ વોડ કરો મંજી ઇતુલ अन्ना बोले आंदन बोन इमट पड़गी तोड़ बड़ंग मान दियान वड़ी तोड़ केसरिया ते कुन्नलुस सुबेदारसी दो अनि परमेश्वर तोल भक्त आंदुल अनि सारो यहूदी जाति ते इज्जतदार परमेश्वर तल दूत वोन इतोल की पत्रस्त करो मोहची इन कि नवरोन बड़ा अननीवा मांदी अनकेंच का प्यारो भाई डेटनी सेलक नेट इंगमावा नेटाइज बाइबल अध्ययनता कार्यक्रम गई खत्म आईताई मुन्नडा कार्यक्रम ते मिस फिर दूसर बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कौन वचन ता जरियते आशीषन बरकत से भी
धन्य 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 प्रभु को जिसने मुक्ति दी हमको धन्य 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 प्रभु को
के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होएते इमर्ट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700803993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700803993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com